93.5 रेड एफएम वर सुपर सुप्रभात, गुड मॉर्निंग, राम राम, नमस्कार. 7:14 झाले तर मॉर्निंग नंबर 1 घेऊन रुद्र हजर आहे. शुक्रवार म्हणजे सगळ्यांच्या आवडतीचा वार. आज 17 जून 2016. एकूणच काहींना उद्याच्याला सुट्टी, काहींना परवाच्याला सुट्टी, काहींना उद्या आणि परवाच्याला सुट्टी. दोन दोन दिवस वारे. तर शेवटला दिवस जो असतो वर्किंग डे, तो खऱ्या अर्थानं खूप जास्त समाधान देणारा असतो. असा स्वरूप आलेला असतो काम करण्यासाठी. आणि तुमचा हा स्वरूप वाढावा याकरता कुछ तो है फ्रॉम दो लफ्जो की कहाणी. गाणं येत आहे थोड्याच वेळात. जी मंडळी अजूनसुद्धा अळूखेत पिळोखेत देत पडलेली आहे बिछाण्यावर, उठा झाला, जागेवा बाद झालं, झोपा काढणं बाद झालं, रोजची वेळ झाली, 7:15 होऊन गेलं. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहू.